चीनी मंडी .com पॉडकास्ट।
इथेनॉल मिश्रण कार्यक्रम प्रगती पथावर। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला यंदाच्या गाळप हंगामात चांगलं यश येण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर 2018 पासून सुरू झालेल्या या हंगामात तेल वितरण कंपन्यांनी 260 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे करार केले आहेत। इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचं लक्ष 10% मिश्रित पेट्रोल असून खरेदी करार केलेले इथेनॉल 7.5% आहे। आतापर्यंत 23 फेब्रुवारीपर्यंत एकूण करारांच्या 49 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे। नॅशनल फोरम ऑफ शुगर कन्सल्टंट आणि राष्ट्रीय शर्करा संस्थान कानपूर यांच्या वतीनं दिल्लीत इथेनॉल धोरण, उत्पादकता आणि लाभ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे महासंचालक अविनाश वर्मा यावेळी उपस्थित होते। त्यांनी गेल्या हंगामात साखर कारखान्यांनी तेल कंपन्यांना 150 कोटी लिटर इथेनॉल पुरवल्याची माहिती दिली। इथेनॉल मिश्रणाच्या 10% टार्गेटचा तो केवळ 4.8% भाग होता। वर्मा म्हणाले, सरकारनं इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना आणली, तसंच इथेनॉलच्या खरेदी दरातही वाढ केली। त्यामुळे साखर कारखान्यांनी इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी नव्यानं युनिट उभारण्यास सुरुवात केली आहे। त्यातून पुढच्या हंगामात इथेनॉल उपलब्ध होणार आहे। 10% इथेनॉल मिश्रणाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 330 कोटी लिटर इथेनॉलची गरज असल्याचंही वर्मा यांनी सांगितलं। नॅशनल फोरम ऑफ शुगर कन्सल्टंट या संस्थेचे संचालक विनय कुमार म्हणाले, उद्योगासाठी इथेनॉल महत्त्वाचं उत्पादन आहे, पर्यावरणाच्या दृष्टीनंही ते सुरक्षित आहे, तसंच यामुळं विदेशी चलनाची बचत होणार आहे, शेतकऱ्यांचाही त्यातून लाभ होणार आहे। केंद्रानं जून 2018 जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये 4,440 कोटी रुपये हे केवळ इथेनॉल क्षमता वाढवण्यासाठी कर्ज रूपानं देण्यात आले होते। सप्टेंबर 2018 अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीनं इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करून थेट उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर 59.19 रुपये प्रतिलिटर केला होता, तर बी ग्रेड इथेनॉलचा दर 52.42 रुपये प्रतिलिटर केला होता। राष्ट्रीय शर्करा संस्थांचे संचालक नरेंद्र मोहन यांनीही केंद्राचा इथेनॉल खरेदी दर वाढवण्याचा निर्णय फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे। ते म्हणाले, साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळं जगात साखरेचे दर घसरत आहेत, त्यातून कारखाने अडचणीत आले आहेत, त्यामुळं उसाच्या बंपर उत्पादनानंतरही साखरेला इथेनॉल हा उत्तम पर्याय मानला जात आहे।